सुपर हिट्स 93.5 पर रेड एफएम वर 9:46 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि मॉर्निंग नंबर वन मध्ये बापांचं आगमन झाल्यापासून शहरामध्ये एक वेगळंच चैतन्य अनुभवायला मिळत आहे. हाच सुंदरशा वातावरणाला सलाम करत काही महत्वपूर्ण गोष्टी ज्या रेड एफएम 93.5 वर दर उत्सवाच्या वेळेला सांगितल्या जातात आणि त्यातली एक सगळ्यात महत्वाची आणि जबाबदारीची गोष्ट म्हणजे गणेश मूर्तींचं विसर्जन. हे विसर्जन आर्टिफिशियल टँक्समध्ये न करणं हे गरजेचं आहे. म्हणजे गोदापात्रात विसर्जन न करता आर्टिफिशियल टँक्समध्ये जर तुम्ही विसर्जन केलं तर पर्यावरणपूरक असा सण साजरा होऊ शकतो. या विषयासंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला चांगल्याच माहिती झाल्या आहेत, कारण गेल्या कितीतरी वर्षांपासून कानी कपाळी ओरडून ओरडून या गोष्टींबद्दल अवेअरनेस पसरवण्याचं कार्य होत आहे. रेड एफएमद्वारा सुद्धा होतं आणि इतर सोशल NGOs आणि इतर मीडियाद्वारे सुद्धा हे काम केलं जातं आहे. अत्यंत प्रभावी पद्धतीनं हे काम केलं जातं आहे. तर खरं तर अवेअरनेसचा जो आकडा आहे, टक्का आहे, हा प्रचंड वाढलेला आहे. याच वाढलेल्या लोकांमध्ये, टक्क्यामध्ये तुमचा सुद्धा समावेश आहे. ऐसे कितने लोग हैं जो आर्टिफिशियल पॉन्ड्स में हर साल अपने बाप्पा का विसर्जन करते हैं, किंवा याच वर्षी असं किती लोकांनी ठरवलंय की बाबा रे यावर्षी मी सुद्धा आर्टिफिशियल पॉन्डमध्ये माझ्या घरातल्या गणपती बाप्पांचं विसर्जन करणार. शेअर करा जरा, लोकांना इन्स्पायर करा जरा. 6601935 नंबर आहे, ठीक आहे. आणि ह्या विषयासंदर्भात जर तुम्हाला काही लिहून पाठवायचं असेल व्हॉट्सअप करा मला. 8380035935 नंबर आहे. पण फक्त तुमच्या मेसेज खाली तुमचं नाव लिहायला विसरू नका. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहो.